ಅಂಗಲಿಗಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಜೋ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಉಪದೇಶಿ ಅಜ್ಞಾನ ಅಂಧಾರ ನಿರಸಿ ಜೀವಾತ್ಮಯ ಶಿವಾತ್ಮಯಾಸಿ ಐಕ್ಯತಾಕರಿ ವಿಘಡಲೆ ದೇವ ಆಣಿ ಭಕ್ತ ಜೀವ ಶಿವಪಣೆ ದ್ವೈತ ತಯಾ ದೇವ ಭಕ್ತ ಏಕಾಂತ ಕರಿ ತೋ ಸದ್ಗುರು ಭವವ್ಯಾಘ್ರೆ ಘಾಲೂನಿ ಉಡಿ ಗೋವತ್ಸಾಸ ತಡಾ ತೋಡಿ ಕೆಲೀ ದೇಖೋನಿ ಶೀಘ್ರ ಸೋಡಿ ತೋ ಸದ್ಗುರು ಜಾಣಾವಾ. ಪ್ರಾಣೀ ಮಾಯಾ ಜಾಳಿ ಪಡಲೆ ಸಂಸಾರ ದುಃಖೆ ದುಃಖವಲೆ ಐಸೆ ಜೇಣೆ ಮುಕ್ತ ಕೆಲೆ ತೋ ಸದ್ಗುರು ಜಾಣಾವಾ. ವಾಸನಾ ನದಿ ಮಹಾಪುರಿ ಬುಡತಾ ಪ್ರಾಣಿ ಗ್ಲಾಂತಿ ಕರಿ ತೆಥೆ ಉಡಿ ಘಾಲೂನಿ ತಾರಿ ತೋ ಸದ್ಗುರು ಜಾಣಾವಾ. ಸದ್ಗುರುಂಚಿ ಲಕ್ಷಣ ಪಹಿಲಾ ಆಪಣ ಸುರುವಾತ್ ಕೆಲೆಲಿ ಆಹೆ. ಜೋ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಾಚಾ ಉಪದೇಶ ಕರ್ತೊ ಆಣಿ ಅಜ್ಞಾನಾಚಾ ಅಂಧಕಾರ ನಿರಸೂನ್ ಟಾಕ್ತೊ ಶಿಷ್ಯಾಚಾ ಹೃದಯಚಾ, ಜೀವ ಆಣಿ ಶಿವ ಯಂಚಿ ಐಕ್ಯತಾ ಕರ್ತೊ, ಹೇ ಏಕ ಸದ್ಗುರುಂಚ ಲಕ್ಷಣ ಸಾಂಗಿತ್ಲಾ. ದೇವ ಆಣಿ ಭಕ್ತ ಹೆ ದೋನ್ ವಿಘಡಲೆಲೆ ಆಹೆತ್, ಏಕಮೇಕಾಂಪಸೂನ್ ದೂರ ಝಾಲೆಲೆ ಆಹೆತ್. ಜೀವ ಆಣಿ ಶಿವ ಯಾಚ್ಯಮಧ್ಯೆ ದ್ವೈತ ನಿರ್ಮಾಣ ಝಾಲೆಲಾ ಆಹೆ ಶಿಷ್ಯಾಚ್ಯಾ ಅಂಗಾನಿ. ದೇವ ಆಣಿ ಭಕ್ತ ಯಂಚಾ ಏಕಾಂತ ಜೋ ಶಿಕವತೋ ಸಾಂಗತೋ ತೋ ಸದ್ಗುರು. ಭವರೂಪಿ ವ್ಯಾಘ್ರಾನಿ ಉಡಿ ಘಾಲೂನ್ ಗೋ ಆಣಿ ವತ್ಸ ಯಂಚಿ ತಡಾತೋಡಿ ಕೇಲಿ, ಏಕಮೇಕಾಂಪಸೂನ್ ದೂರ ಕೇಲೆ. ವ್ಯಾಘ್ರಾನಿ ಉಡಿ ಘಾತ್ಲಿ ಆಣಿ ಗಾಯಿಪಸೂನ್ ವಾಸರು ದೂರ ಕೇಲ. ಕೇಲಿ ದೇಖೋನಿ ಶೀಘ್ರ ಸೋಡಿ ತೋ ಸದ್ಗುರು ಜಾಣಾವಾ. ದೇವ್ ಹಿ ಜಣು ಮಾತಾ ಆಹೆ, ಐ ಆಹೆ. ಈಶ್ವರ ಹಿ ಮಾತಾ ಆಹೆ ಆಣಿ ತುಮ್ಹಿ ತ್ಯಾಚ್ಯಾಪಾಸೂನ್ ದೂರ ಝಾಲೆಲೆ ಆಹಾತ್ ಹೆ ಸಹನ್ ನ ಹೋಊನ್ ಜನಿ ತ್ಯಾ ಸಂಬಂಧಮಧ್ಯೆ ಸ್ವತಃ ಉಡಿ ಘಾತ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಕೇಲಾ ಆಣಿ ದೇವ ಆಣಿ ಭಕ್ತ ಮಾತಾ ಆಣಿ ತಿಚ ಲೇಕರು ಯಂಚ ಪರತ್ ಐಕ್ಯ ಘಡವುನ್ ಆಣಲ ತೆ ಸದ್ಗುರು. ಮಾಯಾ ರೂಪಿ ಜಾಳ್ಯಾತ್ ಅಡಕಲೇಲೆ ಆಣಿ ಸಂಸಾರ ದುಃಖಾನಿ ನಾಗವಣ ಜಂಚಿ ಝಾಲೆಲಿ ಆಹೆ ಅಸೆ, ತ್ಯಾಮುಳೆ ಜೆ ದುಃಖವಲೆ ಗೆಲೆಲೆ ಆಹೆತ್, ಜೆ ದುಃಖೀ ಝಾಲೆಲೆ ಆಹೆತ್, ತೆ ಜನ್ನಿ ಮುಕ್ತ ಕೇಲೆ ತೋ ಸದ್ಗುರು. ವಾಸನಾ ನದಿ ಹಾ ಜಣೂ ಎಖಾದಾ ಮಹಾಪೂರ ಆಹೆ ಆಣಿ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಎಖಾದಾ ಬುಡತೋ ಆಹೆ, ಜೋ ಬುಡತೋ ಆಹೆ ತೋ ಬುಡತ ಅಸ್ತಾನಾ ವಾಚವಣ್ಯಾಸಾಠಿ ಮ್ಹಣೂನ್ ಹಕಾ ಮಾರತೋ ಆಹೆ, ಪ್ರಯತ್ನ ಕರತೋ ಆಹೆ. ತೆಥೆ ಉಡಿ ಘಾಲೂನಿ ತಾರಿ ತೋ ಸದ್ಗುರು ಜಾಣಾವ. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, गर्भवासाचं संकट, जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत जीवनाचं एकूण संकट, देहबुद्धीचं संकट, संसाराचं संकट, संसार करावा लागतो आणि नाना युक्त्या लढवून तो करत असतो कोणी एखादा, पण तो संकटातूनच जात असतो, बऱ्याचदा संकटातून जात असतो। त्या संकटाला त्याच्या इच्छा कारण असतात आणि बंधन कारण असतं। आपण देहानी बांधले गेलेले आहोत, देहबुद्धीनी, अशाला ज्ञान देतो, ज्ञानाचा उपदेश करतो आणि या संकटातून जो सोडवतो तो सद्गुरु। फोडूनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार, कोणताही शब्द आहे त्या शब्दाचं अंतर जो सांगतो नीट समजवून सांगायची गरज आहे। जसं आई हा शब्द आहे, आपण आपली आई रोज पाहतो, पण आई या शब्दाच्या आत अंतर, अंतरी असणारी करुणा, दया, निरपेक्ष प्रेम। तुकाराम महाराज म्हणतात ना, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती। हे अंतर पाहणं आहे, नुसती आई पाहणं नाही तर आईच्या आत असणारा कळवळा पाहता येणं, हे शब्दाचं अंतर फोडून निजसार दाखवणं आहे। ते शब्दाचं अंतर फोडतात, म्हणजे महावाक्य जे आहे त्या महावाक्याच्या शब्दाचं अंतर दाखवतात ते सद्गुरु। ते परमात्म तत्वच तू आहेस, जीव एकदेशी बापुडे, तया ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे। ते परमात्म तत्वच तू आहेस, तत्त्वमसि श्वेतकेतो इति, अहम ब्रह्मास्मि इति, तत्त्वमसि इति, सोहम अस्मि इति, तत्त्वम सोहम सहा। या ज्या वचना मात्रे करून जो एकदेशी असतो, म्हणजे एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी नाही, त्याला एकदेशी असं म्हणतात। जसं आता आपण इथं आहोत तर आपल्या घरी नाही, असा बापुडा जीव एकदेशी असणारा, खरं म्हणजे अंतर्ज्ञानानी आत असणाऱ्या वस्तुस्थितीनी तो व्यापक आहे, तो एकदेशी नाही। तो जो स्वतःला एकदेशी समजतो त्याला तू ब्रह्मच आहेस असा उपदेश जो करतो, जो ऑमनी प्रेझेंट आहे, सर्व ठिकाणी सर्व वेळी एकाच वेळेला सर्वत्र उपस्थित आहे, असा परमात्मा तू आहेस असा उपदेश करतो। जे वेदांचे अभ्यंतरी काढूनी अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी, उद्गार वचन आहे। आई जसे छोटे छोटे घास करून बाळाला भरवते, तसं वेदांच्याही अभ्यंतरी म्हणजे उपनिषदांमध्ये जे हितकर ज्ञान सांगितलेलं आहे त्याचे छोटे छोटे घास करून अपत्याला जशी माऊली भरवते, तसे शिष्य श्रवणी म्हणजे शिष्याच्या कानामध्ये कवळ भरी, घासाघासानी जो भरवतो तो सद्गुरु। वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव, वेदांचा जो अनुभव तोच शास्त्रांचा अनुभव, तोच संतांचा अनुभव, तोची एक गुरुराव ऐक्य रूपे, आणि तोच अनुभव आपल्या गुरूंचा आहे आणि ऐक्य रूपाने तो ते शिष्याला सांगतात. संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित टवाळी करूच नेणे. सर्व प्रकारचे संदेह निशेष जो नाहीसा करतो शिष्याच्या अंतरीचा, आणि स्वधर्म कर्म प्रतिपाळन करायला जो सांगतो शिकवतो, आणि शास्त्र जे सांगतं त्याप्रमाणेच वर्तन करायला जो सांगतो शिकवतो, शास्त्र सोडून शास्त्र बाह्य वर्तनाला जो प्रोत्साहन देत नाही, वेदविरहित टवाळी करूच नेणे, अशा प्रकारची सद्गुरूंची लक्षणं आणखी पुढे आहेत तीही आपण पाहणार आहोत. सांगायला समर्थांनी सुरुवात केली, जे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतात आणि जीव आणि शिव यांचं जे मुळातच ऐक्य आहे ते खऱ्या अर्थाने घडून आणतात ते सद्गुरू. हे सद्गुरूंचं प्रथम लक्षण समर्थांनी सांगितलं. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावाच लागतो, कारण आपल्या अंतर्यामी तो सहज भाव नाही म्हणून त्याचा उपदेश करायला लागतो. जरी जीव ब्रह्मैव नापरहा अशी श्रुती असली तरी देखील आपण मुळातच परमात्म स्वरूप आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत अशी वस्तुस्थिती असली तरी देखील सांप्रत शिष्याचा तसा भाव नसतो, जीवाचा तसा भाव नसतो. त्याच्याऐवजी मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीना आता, अशा प्रकारचा त्याचा अबोध असतो. त्याला ब्रह्माचा उपदेश करावा लागतो. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. जे तत्वदर्शी ज्ञानी आहेत ते त्यांच्याकडून जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यांना प्रणिपात करावा, त्यांना शरण जावं. शरण जाऊन शरणागत भावाने त्यांना प्रश्न विचारावेत. प्रश्न देखील दोन प्रकारे विचारले जातात. एक म्हणजे येतो एखादा मनुष्य आणि जणू समोरच्याचं ज्ञान तपासण्यासाठी प्रश्न विचारतो. तो कदाचित वाचून आलेला असतो, कदाचित काही ऐकून आलेला असतो. आणि एक कोणी येतो आणि तो शरण जातो, तो त्यांना नमस्कार करतो. त्यांना शरण जातो याचा अर्थ त्यांच्या ज्ञानाला शरण जातो, त्यांच्या ज्ञानापुढे मान तुकवतो. आणि मग त्यांना प्रश्न विचारतो. या दोन गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे. जो ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून शरण जातो त्याच्यावर सहज भावाने सद्गुरू प्रसन्न होतात, आणि जो ज्ञान मिळवण्यासाठी शरण जात नाही आणि सद्गुरूंना येऊन प्रश्न विचारतो त्याच्यावरही ते प्रसन्न होतात, त्याला ते उत्तरं देतात, पण त्याची प्रसन्नता याला ग्रहण होत नाही. तो जर नम्र झाला, लीन झाला, तर तो स्वीकारायला देखील तयार होतो. स्वीकारायला त्याची आंतरिक, मानसिक, भावनिक अशी तयारी झालेली असते. एरवी नुसता वर्ड अगेन्स्ट वर्ड, शब्दाला शब्दाचं उत्तर यांनी तेवढा उपयोग होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन. तसंच त्यांना परिप्रश्न करावेत की मी कोण आहे, तो देव कोण आहे, हे जगत काय आहे, देवाचा माझा आणि जगताचा संबंध काय आहे, मी परमात्म्याशी एकरूप कसा, मी जर एकरूप असेल तर आत्ता या क्षणाला मला का समजत नाही, या प्रश्नांना परिप्रश्न असं म्हणतात. असे परिप्रश्न विचारल्यानंतर त्याची जिज्ञासा लक्षात येते. सद्गुरूंकडे जाणाऱ्यांमध्ये देखील असा दोन प्रकारचे लोक असतात. त्यांच्या शरण येण्यामध्ये देखील कोणाकोणाच्या जिज्ञासा नसते. जसा आम्ही आळंदीला गेलो, नमस्कार केला, परत आलो, ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली, एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, त्याच्यात असलेलं जे ज्ञान आहे ते किती आगाध आहे म्हणून नमस्कार केला. पावसला गेलो, नमस्कार केला. गोंदवल्याला गेलो, नमस्कार केला. हे शरण जाणंच आहे. पण शरण आलेल्याला जिज्ञासा नसेल तर सद्गुरू ज्ञानाचा उपदेश करत नसतील. त्याला फक्त येऊन नमस्कार करून जाण्यामध्ये रस आहे, त्याला बरं वाटतं त्याच्यामध्ये. ना पृष्ठ कस्यचित ब्रुयात, विचारल्याशिवाय कधीही सांगू नये असं उपनिषद म्हणतं. म्हणून कोणी एखादा शरण येतो आणि त्या शरणतेमध्ये जिज्ञासा असते, त्या जिज्ञासेपोटी परिप्रश्न असतात. आणि अशी जिज्ञासा ज्यांच्या ठिकाणी असते त्यांना मग ते उपदेश करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी जाणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. या संतांना सर्वस्वानी भजलं पाहिजे. जे ज्ञानाचा कुरुठा, जणू ज्ञानाचं ते भांडार आहेत, तेथ सेवा हा दारवंटा. हे ज्ञानाचं भांडार आहे तर त्या भांडारापर्यंत पोचण्यासाठी सेवा हा उंबरठा आहे. उंबरठा ओलांडल्याखेरीज भांडारात जाताच येणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी. म्हणून त्यांना शरण जाऊन त्यांची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेऊन तो उंबरठा प्रथम स्वाधीन करावा, मग तो ओलांडता येईल. तरी तनू मनू जीवे चरणासी लागावे. शरीरानी मनानी जीवभावानी त्यांना शरण जावं, त्यांना नमस्कार करावा, चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, आणि गर्वरहित दास्य करावं. मुळात व्यक्तीनी व्यक्तीला नमस्कार करणं ही कठीण गोष्ट आहे. आपण स्वामीजींना नमस्कार करत होतो, आपल्याला ते सरावाचं होऊन गेलं. पण जेव्हा कोणी प्रथम कोणाला नमस्कार, आणि तोही चरणासी लागावे, पायावर मस्तक ठेवून नमस्कार करतो, तेव्हा पाहणाऱ्याला ते दुसऱ्याला आश्चर्यासारखं वाटतं. मी जेव्हा प्रथम स्वामीजींकडे गेलो आणि मालजनी नेलं, त्यांनी ते खुर्चीवर बसलेले होते दुकानात, त्यांच्यासमोर तो गुडघे टेकून बसला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला, तर मला इतकं आश्चर्य वाटलं एखाद्या माणसाला असा नमस्कार केला जाऊ शकतो. आवडलं देखील ते, बरंही वाटलं. पण असा नमस्कार कोणी कोणाला करतं हेच प्रथम पाहत होतो, कारण आपल्याला शिकवलेलं आई वडिलांना देखील वाकून नमस्कार करायचा. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यांच्या चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. तो जी जिज्ञासा धरून आलेला असेल, जी अपेक्षा त्यांनी धरलेली असेल, त्या अपेक्षेप्रमाणे ते सांगतील असं म्हटलंय. पुसिले विचारल्यावर, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये, ज्या योगाने अंतकरणामध्ये बोध निर्माण होतो आणि परत तो संकल्पाला येत नाही, म्हणजे अज्ञानाची गोष्ट त्याची निघून जाते. इथं तेच सांगतात, जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी, अविद्या दूर करतो, अविद्येचा अंधार दूर करतो. एकदा असं झालं, साईबाबांच्या पायाशी बसून कोण, दाभोळकर म्हणून त्यांचे शिष्य होते, ते साईबाबांचे पाय चेपत चेपत गीता म्हणायचे. साईबाबा बसलेले असायचे मशिदीत, साईबाबा गीता ते सलग म्हणत असताना म्हणाले, काय रे म्हणतोयस? म्हणे, मी गीता म्हणतोय. कोणता श्लोक चाललाय? तर नेमका हा श्लोक चाललेला होता, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ज्ञानिनः तत्वदर्शिनः. म्हणाले, अर्थ काय त्याचा? ज्ञानी महापुरुषाला ते ज्ञान जर जाणायचं असेल त्याच्याकडून, तर त्याला प्रणिपात करून शरण जावं, त्याला परिप्रश्न विचारावेत, त्यांची सेवा करावी. असं केल्याने ते ज्ञानाचा उपदेश करतील, असाच त्याचा अर्थ आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम. आणि ज्ञानेश्वर महाराजांनाही तसंच व्याख्यान केलंय की विचारल्यावर ते त्या ज्ञानाचा उपदेश करतील, ते सांगतील. तर साईबाबा म्हणाले की ज्ञानाचा कुठं उपदेश असतो काय, ते अज्ञान दूर करतात. पाण्यावरचं शेवाळ काढलं की पाणी जागेवर असतंच, ज्ञान निर्माण नाही करायला लागत म्हणाले, फक्त शेवाळ बाजूला करायचं काम करतात. अज्ञान दूर करतात असं साईबाबा म्हणाले. ज्ञान हे स्वयंसिद्धच आहे, ज्ञान हे स्वयंसिद्धच आहे, त्याची सद्गुरू जाणीव करून देतात. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, अशी जाणीव करून देतात. आणि मग अज्ञान दूर करणं हे जे साईबाबा म्हणतात तेच सगळं काम चाललेलं असतं. तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा मन दूर करायचं कामच करता बस. तेवढा ढबचा काढला की जसं पाणी आत आहेच, तसं तेवढं ते दूर झालंच पाहिजे. मन दूर करायचं काम, कल्पना बाजूला सारण्याचं काम, तर्क बाजूला सारण्याचं काम फक्त करत असते एखादी व्यक्ती, ध्यानात बाकी काहीच करत नसते. हे सगळं दूर झालं की स्वयंसिद्ध परमात्मा आपला आपण प्रकट होतो. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी, अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, अज्ञान म्हणजे ते काहीतरी ज्ञान असतंच पण यथार्थ ज्ञान नसतं, आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश हा यथार्थ ज्ञानाचा उपदेश असतो. आपल्याकडे ज्ञान घेण्यासाठी जी साधन आहेत त्याच्यात मन आहे, बुद्धी आहे, तर्क आहे आणि इंद्रिय आहेत, याच्यापेक्षा चौथं साधन नाही। मनावर विविध प्रकारचे संस्कार झालेले असतात आणि पूर्वानुभव, स्मृती, त्याची सत्व रजतम रूपी असलेली जी प्रकृती त्याला मिळालेली आहे ती प्रकृती, त्याच्यावर झालेले संस्कार, विविध अनुभव असे सगळे मनात साठवलेले असतात। त्यामुळे मनाचं ज्ञान जे काही असतं ते हे एक प्रकारे काही प्रमाणात कलुषितच असतं, ज्याला यथार्थ म्हणू तसं नसतं। तर्काचं ज्ञान देखील कलुषितच असतं, कारण प्रत्येकाची तर्क लढवण्याची क्षमता वेगळी असते, प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते। असं असल्यामुळे एखाद्याने कितीही उत्तम तर्क लढवला, जसं कोणीतरी स्वामीजींना पेढे द्यायला आला, तो 10वी बोर्डात आलेला होता, तर पेढे वगैरे स्वामीजींनी घेतले आणि त्याला म्हणाले की आयुष्यात फक्त हे करू नकोस आणि हे करू नकोस म्हणाले, एवढ्या दोन गोष्टी तू करू नकोस। तर त्याचे आजोबा आले, ते म्हणत होते की हा फार बुद्धिमान आहे बर का, असं स्वामीजींना। स्वामीजी म्हणाले हो, बुद्धिमान म्हणजे काय, ज्ञानेश्वरांपेक्षा बुद्धिमान आहे का आचार्यांपेक्षा बुद्धिमान आहे, बुद्धी देखील वेगवेगळी असते असं म्हणाले। आणि यांनी याच्या बुद्धीला अजून बरंच काही समजायचं आहे, हा 10वी बोर्डात आला हे बरोबर आहे, पण इथं येत जा म्हणजे समजेल तुला म्हणाले। कारण बुद्धी देखील कमी अधिक असू शकते आणि त्या बुद्धीप्रमाणे त्याचं ज्ञान देखील कमी अधिक असू शकतं, त्याचं तर्क देखील अचूक किंवा कम असल असा राहू शकतो, आणि इंद्रियांचं ज्ञान देखील यथार्थ ज्ञान नसतं। जसं मला डोळ्याला दिसतं आहे, पण डोळ्याला जेवढं दिसतं आहे त्याच्या मागे सत्य अजून निराळं असू शकतं। मी डोळ्यांनी जेवढं पाहतो आणि काही ग्रह करून घेतो, चक्षुर्वई सत्यम असं म्हटलेलं आहे, पण माझा डोळा मला जे दाखवतो ते प्रत्येक वेळेला विपरीत गोष्ट देखील मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो, कारण त्याच्या मागे माझं मन असतं, माझा तर्क असतो। मला एखादी गोष्ट समजते, ती समजलेली असते, त्याच्यानंतर मी ग्रह करून घेतो आणि मग ती व्यक्ती तशाच प्रकारची आहे असं मला लक्षात येतं। मी ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, पण दरम्यान कितीतरी पाणी वाहून गेलेलं असतं, ती आपल्या स्वतःच्या सुधारण्याचा प्रयत्न करत असते आणि मी ज्या ठिकाणी तिला पाहिलेलं आहे तेच धरून बसलेलं असतो। इंद्रियांचं ज्ञान असं असतं। म्हणून साधूचं कूळ आणि नदीचं मूळ कधीही शोधून पाहू नये असं म्हणतात, कारण पूर्ववर्तनात एखादा जो असतो तो नंतर घडल्यानंतर खूप बदल झालेला असतो। व्यक्ती क्षणाक्षणाला स्वतःला जर बदलत असेल तर तुम्ही जी पाहिलेली आहे ती व्यक्ती आता उरलेली नसते। जसं आपल्याला शिकवले की प्रकाश किरण सरळ रेषेमध्ये प्रवास करतो, इथं एक काठी आहे, ती काठी सरळ आहे असं आपल्या सगळ्यांना दिसतं, पण आपल्याला शाळेत प्रयोग शिकवलेला आहे की ती काठी जर पाण्यात बुडवली तर पाण्यातून येणारा जो प्रकाश किरण आहे तो किंचित वाकून येतो, त्यामुळे पाण्यात काठी ज्या ठिकाणी बुडाली तिथपर्यंत सरळ दिसते आणि मग पाण्यातली काठी किंचित तिरकी दिसते। आपली इंद्रिय मन आणि बुद्धी आपल्याला जे दाखवतात ते किंचित वळून येतं, आणि जे वळून येतं ते वस्तुस्थितीमध्ये ब्रह्म असतं असं सद्गुरू सांगतात. खरं म्हणजे परमात्म्यानी भरलेलं विश्व आपल्याला परमात्म्याखेरीज दिसतं. हा आपल्या मनाचा, इंद्रियांचा आणि बुद्धीचा अज्ञानजन्य किंवा जड अबोधात्मक असा जो भाव आहे त्यामुळं आपल्याला विपरीत दिसतं किंवा वस्तुस्थितीपेक्षा वेगळं दिसतं. म्हणून सद्गुरू ज्ञानाचा उपदेश करतात, म्हणजे जाणीव करून देतात आणि अज्ञान अंधकार दूर करतात. म्हणजे तुमच्या मनातलं, बुद्धीतलं आणि इंद्रियांमधलं अज्ञान दूर करण्याचं काम सद्गुरू करतात असं समर्थ म्हणतात. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी, अज्ञानरूपी अंधकार जो निरसून टाकतात, त्या उपदेशानी तो निरसला जातो. जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी, आणि मग जीव जो मुळातच शिवस्वरूप आहे तो स्वतःबद्दलचा ग्रहच बदलून जातो, आणि आपण निसंग, निराकार, शुद्ध स्वरूप, शुद्ध बुद्ध, मुक्त परमात्मा आहोत अशा प्रकारचा बोध शिष्याला निर्माण होतो. हे जो करतो तो सद्गुरू असं समर्थ म्हणतात. सद्गुरूंचं वर्णन चाललंय. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरू. पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.